नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. ई विजाधारक विदेशी नागरिकांक भारतात प्रवेश मेळोवन दिवपाक सरकारान आनीक 11 आंतरराष्ट्रीय पोर्ट्सांक मान्यताय दिल्या. झारखंडातलो विद्यार्थी फुडारी देवेंद्रनाथ महतो हाची विधानसभा निषेधावेळार भलायकी इबाडिल्ल्यान ताका रांचीच्या हॉस्पिटलात दाखल केला. भाजपान आयज राज्यभर बंदचो उलो मारला. अस्तंत कोलंबियात 7.4 तीव्रतेच्या भूंयकांपाक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 132 पावला, जाल्यार हेर 570 परस चड जाण जखमी जाल्यात. नायजेरियात सुरू जाल्ल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी चॅम्पियनशिपात भारतान पयल्याच दिसा 4 भांगरा पदका सयत 19 पदकां जोडली. भारतीय हवामान खात्यान आयज राजस्थान आनी अस्तंत मध्य प्रदेशात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. ई विजाधारक विदेशी नागरिकांक भारतात प्रवेश मेळोवन दिवपाक सरकारान आनीक 11 आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार म्हळ्यार पोर्ट्सांक मान्यताय दिल्या. हातूंत 9 भूमार्ग लँड पोर्ट्स आनी 2 विमानतळ आसपावतात अशें गृह मंत्रालयान सांगला. हातूंत भोपाळ आनी तिरुपती हांगाचे विमानतळ तशेंच अटारी आनी अगरतळा हांगाचे भूमार्ग आसपावतात. ह्या अतिरिक्त प्रवेशद्वारांक लागून ई विजाची उपयुक्तताय आनी आकर्षण अदीक वाडटले अशें मंत्रालयान नमूद केला. तशेंच भारत ई विजा खातीरच्या सुमार 95% अर्जांचेर 72 वरां भितर कार्यवाही पुराय करता अशी माहिती मंत्रालयान दिली.
द होम मिनिस्ट्री सेड द न्यूली नोटिफाइड पॉइंट्स इन्क्लूड भोपाळ अँड तिरुपती एअरपोर्ट अँड लँड पोर्ट at Agartala, Atari, Daranga, Gede, Gojatanga, Haridaspur, Jaigaon, Dwaki and More. The ministry said the move will further enhance the attractiveness and utility of the e-visa facility for international travelers. Around 95% of e-visa applications are processed in less than 72 hours. Introduced in 2014 for nationals of 43 countries, the e-visa facility has now been extended to citizens of 172 countries. Ishani Yadav, Akashvani News, Delhi.
कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी नवी दिल्लीत नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल NSP वरवीं देशभरातल्या कृषी विद्यार्थ्यां खातीर शिष्यवृत्ती आणि फेलोशिपचो निधी वितरीत केलो. ह्या उपक्रमा अंतर्गत 6,000 परस चड विद्यार्थ्यांक डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर DBT प्रणाली वरवीं थेट 21 कोटी रुपया परस चड रक्कम मेळ्या. ह्या उपक्रमान कृषी विद्यार्थ्यांक आता तांची शिष्यवृत्ती दर म्हयन्याक थेट DBT वरवीं मेळटली, जाका लागून तांकां वेळार आनी कसलीच अडचणी शिवाय अर्थिक मजत मेळप सुनिश्चित जातले. हे वेळार उलयतना मंत्री चौहान हांणी सांगले की शिष्यवृत्ती हे फकत अर्थिक मदतीचे साधन नसून कृषी शिक्षण बळकट करपाचे आनी ताका प्रत्यक्ष शिक्षण आनी चड संधी कडेन जोडपाचे एक महत्वाचे माध्यम आसा. मंत्र्यांनी नमूद केले की वेळार मेळपी अर्थिक मजतीक लागून विद्यार्थ्यांक शिक्षणाचेर चड प्रभावीपणान लक्ष केंद्रीत करप शक्य जातले. JPSC आणि JSSC परीक्षा अनियमिततेक लागून झारखंडातल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन काल सुमार 10 वरां सुरूच आशिल्ले. कालच्या विधानसभा घेराव प्रकरणात पुलीस कारवाय करपा आड भाजपान आयज राज्यभर बंद करपाचो उलो मारला. फाटले 9 दीस उपास करपी विद्यार्थी फुडारी देवेंद्रनाथ महतो हांची विधानसभा निषेधावेळार भलायकी इबाडिल्ल्यान ताका रांचीच्या हॉस्पिटलात दाखल केला. निषेध करपी विद्यार्थ्या आड चड बळग्याचो वापर केल्ल्याचो आरोप करून CBI चौकशी करपाची मागणी परतून करून भाजपान आयज राज्यभर बंद दवरला.
कल करीब 10 घंटे तक चले विधानसभा घेराव के दौरान प्रदर्शनकारी विधानसभा गेट नंबर 1 के पास पहुंच गए. उन्हें हटाने के लिए पुलिस ने वाटर कैनन, आंसू गैस और लाठीचार्ज का इस्तेमाल किया. पिछले 9 दिनों से अनशन पर बैठे छात्र नेता देवेंद्रनाथ महतो की विधानसभा घेराव के दौरान तबीयत बिगड़ गई, जिसके बाद उन्हें रांची के सदर अस्पताल में भर्ती कराया गया. पुलिस कार्रवाई के विरोध में BJP ने आज राज्यव्यापी बंद का आह्वान किया है और कथित परीक्षा अनियमितताओं की CBI जांच की अपनी मांग दोहराई है. महवेश रहमान, आकाशवाणी समाचार, रांची.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज केरळ नाव बदल विधेयक 2026 आणि राष्ट्रीय सहकार्य उदरगत महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत चर्चा आणि संमत करपा खातीर मांडपाचे आसात. केरळ राज्याचे नाव बदलपाचो यत्न करपी विधेयकाचे विचार करपा खातीर मंत्री शहा हो प्रस्ताव मांडटले. तशेंच राष्ट्रीय सहकार्य उदरगत महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 मांडटले, जे राष्ट्रीय सहकार्य उदरगत महामंडळ कायदो 1962 आणि दुरुस्ती करपाचो यत्न करता. राज्यसभा न्यायालयीन सुधारणा विधेयक 2026 विचार आणि संमत करपा खातीर घेवपाचे आसात. कायदो आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक मांडटले. ह्या कायद्यात राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करपाचो प्रस्ताव आसा. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जीईएम हे योग्य दर्जाचे आणि योग्य किमतीचे उत्पादन योग्य वेळार खरेदी करपाचे प्रतिबिंब असा असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हाणी म्हणा. नवी दिल्लीत काल आयोजित जीईएमच्या 10व्या स्थापना दिसा निमतान ते उलयताले. जीईएम सुरू करपा आदी भौशीक पैशांचो गैरवापर जातालो तशेंच खरेदी प्रक्रिया पारदर्शक नाशिल्ली. आयज भौशीक खरेदी ही एका ई कॉमर्स प्लॅटफॉर्मा वरवीं जाता जंय नोंदणी आदींच पारदर्शक स्पर्धात्मकता आनी उच्च दर्जाची मानकां राखतात हाचेर तांणी भर दिलो. जीईएम हो भौशीक खरेदी प्रक्रिया डिजिटल करपाचो एक यत्न आसा अशें मंत्री गोयल हांणी मुखार सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी जैव तंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान क्षेत्रातली स्वदेशी उत्पादनां आणि तंत्रज्ञानाक प्रोत्साहन दिवपाक उद्देगाची पकड मजबूत करपाक भारताच्या जैव तंत्रज्ञान परिसंस्थेमदी खासगी क्षेत्राचो सहभाग वाढोवपाचे आवाहन केला. नवी दिल्लीत बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काउन्सिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवांगडा झाल्या बसके वेळार तांणी हे आवाहन केले. अस्तंत कोलंबियात सोमारा आयिल्ल्या 7.4 तीव्रतेच्या भुंयकापाक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 132 पावला आणि हेर 570 परस चड जाण जखमी जाल्यात. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या म्हणण्याप्रमाण सोमारा हो भुंयकाप जालो. ह्या भुंयकापाक लागून शेकड्यांनी इमारतींचे लुकसाण जाले. बचाव पंगड आणि थळाव्या लोकांनी सोद कारवाय सुरू केली. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष आबेलार्डो देला एस्प्रिलेला हांणी आधार आणि निधी बेगीन मेळोवपा खातीर आणीबाणी जाहीर केल्या. बाधितांक सरकार शक्य तितली मजत करतले असे तांणी सांगले. फाटल्या दशकात कोलंबियात आयिल्लो हो सगळ्यात चड बळिष्ठ भुंयकाप आशिल्ल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू हांणी सांगले की विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडेन संबंधित मुद्द्यांचेर सविस्तर चर्चा आणि त्याचेर जाब दिवपाक सरकार तयार असा. दनपारा 2 दुसरे फावट कामकाज स्थगित झाले उपरांत लोकसभेचे कामकाज काल परत सुरू झाले तेन्ना रिजिजू हांणी म्हळे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्या मुद्द्यावेल्या चर्चेक सविस्तर जाब दिवपाक सज्ज असात. काँग्रेस आणि विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी या मुद्द्यार गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी करताले असे तांणी सांगले.
छात्र आंदोलन पर पूरा डिटेल में चर्चा दिल्ली में और देश भर में जो भी छात्र से संबंधित अभी जो भी आंदोलन चल रहे हैं उसका चर्चा हो सकते हैं. मेरा अनुरोध है कांग्रेस पार्टी और विपक्ष के साथियों को कि जब छात्र आंदोलन को लेकर के सरकार चर्चा के लिए तैयार है तो आप बिल्कुल चर्चा के दौरान हंगामा नहीं करेंगे और गृह मंत्री जी का सरकार का जवाब पूरी तरह से सुनेंगे.
नायजेरियातल्या लागोस हंगा सुरू झाल्या कॉमनवेल्थ फेन्सिंग चॅम्पियनशिपात भारतान दमदार सुरुवात केली आणि पहिल्याच दिसा 4 भांगरा पदका सहित 19 पदका जोडली. आयतारा सुरू झाल्या ह्या सर्तीत भारतीय पंगडान 4 भांगरा 4 रुपया आणि 9 काश्या पदका जोडल्या. चॅम्पियनशिपाच्या उरिल्ल्या सर्तींनी आपल्या बळिष्ठ कामगिरीन पदका जोडपाक भारतीय पंगड यत्न करतलो. भारतीय हवामान खात्यान आयज राजस्थान आणि अस्तंत मध्य प्रदेशात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तावून रेड अलर्ट जारी केला. फुडले 2 गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अस्तंत उत्तर प्रदेशात लेगीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास असा. मजगती उत्तर आणि दक्षिण गोयात काय सुवातांनी हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस आणि वराक 30-40 किलोमीटर नेटान वारे व्हावपाची शक्यताय असात. तशेंच गोयात काय सुवातांनी पावसाचो नेट वाढपाची शक्यताय गोय वेधशाळेन उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. ई विजा धारक विदेशी नागरिकांक भारतात प्रवेश मेळोवन दिवपाक सरकारान आणीक 11 आंतरराष्ट्रीय पोर्ट्सांक मान्यताय दिल्या. झारखंडातलो विद्यार्थी फुडारी देवेंद्रनाथ महतो हाची विधानसभा निषेधावेळार भलायकी इबाडिल्ल्यान ताका रांचीच्या हॉस्पिटलात दाखल केला. भाजपान आयज राज्यभर बंदचो उलो मारला. अस्तंत कोलंबियात 7.4 तीव्रतेच्या भुंयकापाक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो 132 पावला. हेर 570 परस चड जण जखमी जाल्यात. नायजेरियात सुरू जाल्ल्या कॉमनवेल्थ तलवारबाजी चॅम्पियनशिपात भारतान पहिल्याच दिसा 4 भांगरा पदका सयत एकूण 17 पदकां जोडली. आनी भारतीय हवामान खात्यान आयज राजस्थान आनी अस्तंत मध्य प्रदेशात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.